तर मला आज सकाळीचे एक भक्त किंवा ब्रह्मचारी म्हणाले की प्रभूजी, आज तुमच्या मुखातून अमृत सारखं आम्ही ऐकू, परंतु वास्तविकता मी तुमच्या सगळ्या ब्रह्मचाऱ्यांकडून ग्रस्तांकडून अमृत प्राशन केलंय. रोज प्राशन करतो या ठिकाणी येऊन 8:15 वाजता, आणि म्हणूनच मी आज काहीतरी 2 वाक्य आपल्यासमोर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हाच प्रयत्न तुम्ही चांगला मानून घ्या. वास्तविक पाहता हा जो श्लोक आहे मला असं वाटते की माझ्यासाठी निवडलेला आहे. मी वास्तविक मी भागवतम देणार नव्हतो, परंतु श्लोक वाचला, त्याचं तात्पर्य वाचलं आणि असं वाटलं की मुद्दामून हा श्लोक माझ्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून असं वाटलं की आता चला, अमृत ऐकलेलं आहे, त्या अमृताचा काहीतरी आपण सदुपयोग केला पाहिजे, नाहीतर दुरुपयोग केल्यासारखं होईल. अमृत प्राशन केलं, जसं प्रभुवाद म्हणतं की मी दीक्षा दिली आणि निघून गेले, काय फायदा त्याचा. म्हणून अमृत मी पार्शन केलेलं आहे तुमच्याकडूनच, त्यातलेच 2 शब्द काहीतरी मी बोलण्याचा प्रयत्न करेल. खरोखर मी ज्यावेळेला हे तात्पर्य वाचत होतो, मला माझ्या डोळ्यासमोर श्रील प्रभुपाद कायम येत होते. मी तितक्याही वेळेला हे तात्पर्य वाचलं, त्यावेळेला प्रभुपाद माझ्यासमोरच यायचे, कारण बळी महाराजांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मी आधी प्रभुपादांचं वर्णन करतो, कारण मला कसं वाटत होतं याबद्दल की बळी महाराजांचं प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये 3-4 विषय आहेत की भगवंत दान देव म्हणजे शाप देव का वरदान देव ते कल्याणासाठीच असतं. त्या आणि भगवंत कोणाचंही वाईट करत नाही, सगळ्यांचं कल्याण करत असतात. किती दयाळू आहे, किती. आणि भगवंताचे शुद्ध भक्त कसे असतात, त्यांच्यापासून आपण काय शिकलं पाहिजे. तर बळी महाराजांपासून आपण जसं प्रभुवादांचं वर्णन करतो मी आधी की प्रभुवादांचं सगळं लहानपणापासून प्रभुवाद कृष्णचे भक्त होते, आई वडील भक्त होते, त्यांना कृष्ण मंदिरात घेऊन जात होते आई वडील, आणि लहानपणापासूनच त्यांना भक्तीची गोडी होती. शेवटी वयाच्या 22व्या वर्षी किती भाग्यवान, खरोखर 22व्या वर्षीच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना भेटलेत आणि त्यांना डायरेक्ट काहीही प्रश्न न विचारता, काहीही त्यांच्याशी न बोलता सुरुवातीलाच सांगून टाकलं की तुम्ही जवानात इंग्रजी जाणतायत आणि भगवद्गीतेचा आणि भागवतांचा तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन प्रचार करा. 22व्या वर्षी आम्हाला काहीच कळत नव्हतं. तर किती भाग्यवान. आणि हेच वाक्य प्रभुपादांनी आपल्या जीवनात कसं उतरवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर 11 वर्षानंतर दीक्षा झाली. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. प्रभुपादांनी हा कृष्ण भावनेचा प्रचार करण्याचा आपल्या स्वतःच्या देशामध्ये प्रचार करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश एवढंसं मिळालं नाही. शेवटी बघा, पत्नीनं सुद्धा सहकार्य केलं नाही, मुलांचं सोडा, पत्नीनं सुद्धा सहकार्य केलं नाही. प्रत्येक वेळेला प्रभुपाद सांगायचे होते की मला सहकार्य करा, कृष्ण भावना स्वीकार करा. तरी पत्नीनं सहकार्य न केल्यामुळे त्यांनी घर सोडलं. कारण आहे, असंच नाही घर सोडलं, सहकार्य न केल्यामुळे घर सोडलं आणि वृंदावनमध्ये राहू लागले. प्रचार करतच होते, आपलं वाचन करत होते, सगळं काही चालू होतं. शेवटी त्यांना आपल्या गुरूंच, आपल्या गुरूंनी जी काही आपल्याला आज्ञा दिली होती ती त्यांना स्मरण झालं किंवा त्यांच्या स्मरणातच होतं आणि कायम ते सनातन गोस्वामी रूप गोस्वामी यांना प्रार्थना करत होते, अक्षरशः रडत होते. ते ऐकूनच आम्हाला खरंच आम्हाला का नाही रडू येत, त्यांचं एवढं ऐकायची काय इच्छा होत नाही. हे बघा आमच्या इथे किती लोक आलेले आहेत. खरोखर आमच्या गोविंद धाममध्ये सत्संग कार्यक्रमाला जवळजवळ 700-800 तरी लोक असतात, पण भागवत क्लासला खूप कमी संख्या असते. माझं दुर्दैव समजतो मी की आम्ही त्या लोकांना का प्रवृत्त करू शकत नाही की भागवत आपण ऐकलंच पाहिजे. प्रभुबाळांनी एवढं हे भागवत इतकं सुंदर लिहिलेलं आहे, एक एक वाक्य जर वाचलं ना, एक एक वाक्यावरती आम्ही बोलू शकतो किंवा त्याच्यापासून शिकू शकतो. एवढं एवढं सुद्धा जर आम्हाला कळत नाही, खरोखर आमचं दुर्दैव आहे. मी तर माझं दुर्दैव समजतो की आम्ही या लोकांना प्रवृत्त करू शकत नाही. या ठिकाणी ते येऊ शकत नाही आहे, सकाळचा एक तास काढू शकत नाही आहे. का नाही काढू शकत? का इच्छा नाही आहे? का भक्तीमध्ये प्रगती करायची इच्छा नाही आहे? का प्रभुवादांना समजून घ्यायची इच्छा नाही आहे? का आपल्या गुरूंना समजून घ्यायची इच्छा नाही आहे? का असं घडतं? प्रभुवादांना मी कायम स्मरण करतो आणि त्यांना सांगतो तुमची कृपा झाल्याशिवाय. जसं अद्वैताचार्य भगवंताला प्रार्थना करत होते कायम स्वरूपी की का तुम्ही आल्याशिवाय आता काही गत्यंतर नाही आहे. प्रभुपाद खरोखर हे तुमचं जर भागवतम हे तुम्ही जे काय कष्ट करून लिहिलेलं आहे तर तुमचीच कृपा झाल्याशिवाय, प्रत्येक व्यक्ती तुमची कृपा झाल्याशिवाय तो भागवत श्रवण करायची त्याची इच्छा होणार नाही आहे. कृपा करून त्यांच्यावरती कृपा करा आणि त्यांना हे भागवत श्रवण करायची बुद्धी नका देऊ, बुद्धी चांगली द्या. तुम्ही प्रत्येक वेळेला मी सांगतोय. तर प्रभुपादांनी बघा सगळी संपत्ती गेली पण म्हणाले माझा हा देह आहे. जसे बळी महाराज म्हणाले हा माझा देह आहे आणि हा देह माझा वृद्ध झालेला आहे, याच्यामध्ये काही जास्त शक्ती राहिलेली नाही आहे, तरी सुद्धा हा माझा देह तुमच्या इच्छेसाठी मी घेऊन जाणार आहे. आणि बघा वास्तविक पाहता प्रबोधानंद सरस्वती ठाकूर यांनी वृंदावन न सोडायचं व्रत घेतलं होतं आणि इथंच भजन करून वृंदावनात राहायचं होतं. वास्तविक प्रभूंनी ते व्रत घेतलेलं नव्हतं आणि म्हणून प्रभुपाद म्हणाले माझा देह आहे, माझ्याकडे तर काहीच नाही आहे, पण हा देह घेऊन अमेरिकेत निघाले होते. अमेरिकेत जाता जाता दोन मोठे हृदय विकाराचे झटके आलेत बघा. हे सुद्धा लोकांना कळत नाही, हे सुद्धा वाचून समजत नाही. का एवढे कष्ट केलेत? तुमच्याशिवाय कोणी समजू शकणार नाही प्रभुपाद. तर अमेरिकेत पोहोचले तिथंच कुठं जायचं हे माहिती नाही, काय करायचं माहिती नाही. अमेरिकेत एक अमेरिकेमध्ये वृंदावनातलं एक अग्रवाल म्हणून होते त्यांच्या मुलाकडे ते गेले. सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, पण मला हे सांगायचं आहे की एवढे कष्ट करून प्रभुपाद अमेरिकेत गेले आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी, गुरूंची आज्ञा पूर्ण करण्यासाठी. जसं बळी महाराजांनी आपलं तिसरं पाऊल आपल्या मस्तकावर ठेवायला सांगितलं, पत्नीला नाही म्हणाले ते की हे बघ तू सुद्धा मी ज्या वेळेला भगवंतांना तीन पावलं जमीन दिली त्यावेळेला तू सुद्धा पाणी आणून दिलं अडकेत पाण्यात, पण तू सुद्धा माझ्याबरोबर या मस्तकावर पाय ठेवलं भगवंताचा पाय ठेवण्यासाठी. कोणाला नाही केलं, बोलवलं नाही. प्रभुपादांनी सुद्धा एकटे गेलेले आहेत, कोणी सहकार्य केलेलं नाही त्यांना. आणि प्रभुपादांनी हा आपला देह गुरु महाराजांप्रमाणे परिवाराचार्य म्हणजे बाहेरच्या देशात घेऊन, यांना म्हणतात परिवर्गाचार्य, भजनानंदी आणि गोष्टानंदी. याप्रमाणे ते अमेरिकेत गेले आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना कसं त्यांनी प्रचार केला, कशा पद्धतीने प्रचार केला हे सांगायला नको आहे, पण वारंवार आम्हाला सांगितलं जातं. गुरु महाराज पण सांगतात, का सांगितलं जातं की आमच्या डोक्यात हे जे बुद्धी भ्रष्ट झालेली आहे या कलियुगामध्ये राहून, किंवा अनेक अनेक जन्म घेऊन बुद्धी आमची खूप भ्रष्ट झालेली आहे, ती बुद्धी टाळ्यावर आणण्यासाठी प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. आणि प्रभुपादांनी बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे, सांगितलं आहे की माझे एक ग्रंथ वाचा. मी फार कष्टानं लिहिलेले आहे, मी स्वतः लिहिलेलं नाही आहे, स्वतः श्रेय त्याचं घेतलेलं नाही आहे, श्रेय दिलं भगवंतांना. तरी सुद्धा वाचायला आम्हाला वेळ मिळत नाही म्हणतात. मी पण त्यातलाच होतो, पण मी माझ्या अनुभवानं तुम्हाला सांगतो, जर का इच्छा केली ना आपण, अहो झोप येत नाही, जेवण जात नाही, जेवण करायची इच्छा होत नाही ज्यावेळी वाचायला बसलो त्यावेळेला, पण आपली इच्छा पाहिजे हृदयापासून की मला हा ग्रंथ आज वाचायचा आणि पूर्ण करायचा आहे. 10 पानं पूर्ण करायचे, 1 पान पूर्ण करायचं आहे, घरातली कामं सोडा नाही तर काय. ज्याने वय 50 केलेले आहेत ना, किंवा 60 नोकरी गेलेली नाही त्याची, त्यांनी बसून हे करावं. आणखीन कमवायची काही गरज नाही आहे, आणखीन कमवायची गरज नाही आहे, हेच आपल्या बरोबर येणार. कित्येकदा सांगितलं जातं, कित्येकदा लिहिलं जातं की हेच आपल्या बरोबर येणार आहे. तर प्रभुपादांनी हे सगळं आपल्यासाठी केलंय, आणि बळी महाराजांप्रमाणेच त्यांनी आपला देह भगवंताजवळ, भगवंताला सांगितलं की माझा देह आहे आता मी हा घेऊन जातोय, आणि मला तुम्ही कठपुतली प्रमाणे माझा वापर करा, मी तसा नाचेल, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. आम्ही गुरु महाराजांना वचन देतो की प्रभुदांच्या या आंदोलनामध्ये भाग घेऊ. आंदोलनामध्ये भाग घेऊ म्हणजे काय, घरी बसू, तसं नाही आहे. कमीत कमी मी माझ्या लोकांनाही विनंती करतो की कमीत कमी महिन्यातून एकदा मंगल आरती करा. काही लोक मला म्हणत असतील आता प्रभूजी रिकामी झालेले आहेत, आणि मग ते कधी पण येऊ देतात, ते येतात रोज, आम्हाला कुठं वेळ मिळतोय. परंतु वेळ काढला, एवढ्या माताजी या ठिकाणी आता उभ्या बसलेले आहेत, माताजी वेळ काढू शकतात तर प्रभूजींनी नक्कीच काढला पाहिजे, कारण त्यांना सेवा जास्त असत, त्यांना बंधन असतं, त्या बंधनातून पार करतात ते, पण त्यांच्यावर डबल बंधन आहे, पतीचं आणि या भौतिक दुनियेचं बंधन. या भौतिक दुनियेचं फार बंधन मोठे, त्या याच्यातून पार करून जाणार आहे, हे आपण घेतलं पाहिजे लक्षात की त्या प्रयत्न करत आहेत. आपण तर जास्ती प्रयत्न करायला पाहिजे, आहे का नाही प्रभूजी. तर प्रभुपादांनी खूप सुंदर आपल्यासाठी केलेलं आहे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. बळी महाराजांचं सुंदर वर्णन केलेलं आहे, हा ग्रंथच इतका सुंदर, सगळेच ग्रंथ इतके सुंदर आहेत, आणि बळी महाराजांचं या ठिकाणी खूप वर्णन केलेलं आहे. तर बळी महाराजांच्या वेळेला सर्व संपत्ती हिरावून घेतली भगवंतांनी, आणि तरी सुद्धा त्यांच्यावरती काही परिणाम झाला नाही. त्याला म्हणतात शुद्ध भक्त, काही त्यांच्यावर परिणाम होत नाही. तशी तशी सगळी सेवा त्यांची चालू होती बळी महाराजांची. तर शुद्ध भक्ताचं हे लक्षण आहे की तू कितीही मायेनं, एकदा 3 प्रकार आपली परीक्षा घेतली जाते, आपल्या कर्मानुसार मायाशक्ती आपली परीक्षा घेते, स्वयं भगवंत परीक्षा घेतात, पण या कलियुगात आपल्यासाठी भगवंत येणार नाहीत, आपले भक्तच आपली परीक्षा घेणार आहेत, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर बघा, बळी महाराज सर्व हिरावून घेतलं तरी पण जसे जसे संतुष्ट होते त्यांच्या चेहऱ्यावरती काहीही फरक दिसत नव्हता. चिंता नव्हती, काहीच नव्हतं. आमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जर आम्ही सेवा सांगितली की प्रभूजी जरा हे करा, तर आम्हाला लगेच डोक्यावर टेन्शन येतं की कसं करायचं आपण. तर असं करायची काही गरज नाही आहे, टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. शेवटी म्हणले, माझा तुमचा जो तिसरं पाऊल आहे, तुम्हाला वाटतंय की मी तुमची इच्छा पूर्ण करणारे, किंवा तुम्हाला जे मी वर सांगितलंय की मी तुमच्या तीन पावलांसाठी जमीन देणार, हे सत्य मी करून दाखवणार आहे. आणि शेवटी तुम्ही काय करा, तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तर बघा बळी महाराज, ज्या वेळेला बळी महाराजांची सर्व संपत्ती दोन पावलामध्ये हिरावून घेतली, त्यावेळेला सर्व आसुर कवळले होते. त्यांना खूप राग आला आणि ते वामन देवांना मारण्यासाठी धावलेत. बळी महाराजांना काही विचारलं नाही, त्यांचा काही आदेश नव्हता, तरी सुद्धा त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा वामन देवांचे पार्षद सुद्धा धावलेत आणि असुरांना मारायला लागले, असुर मरू लागले. तेव्हा बघा बळी महाराजला त्यांची स्वतःची काळजी नाही, तिसरं पाऊल माझ्या मी नरकात गेलो तरी चालेल. ज्यावेळेला ते असुर मरायला लागले, त्याला त्यांना सांगितलं थांबवा, युद्ध थांबवा. आता ही जी परिस्थिती आहे आपल्याला अनुकूल नाही आहे, आपल्याला ही परिस्थिती आता अनुकूल नाही आहे. पूर्वी ज्यावेळेला हा जो काळ आहे ना, भगवंताचा प्रतिनिधी आहे आणि तो काळ आपल्याला प्रतीक अनुकूल होता. आणि तो अनुकूल असल्यामुळे आपण बहुसंख्य हे देवता होते त्याच्यावरती आपण युद्ध जिंकू शकलो, किंवा आपला प्रभुत्व आपण त्याच्यावरती केलं काळामुळे दैवयोगानं. परंतु आता तो आपला काळ जो आहे तो अनुकूल नाही आहे. आणि म्हणून अशा अनुकूल काळ येण्यासाठी आपण थांबलं पाहिजे, त्या काळाची अनुकूल काळ येण्याची वेळ बघितली पाहिजे. म्हणून तुम्ही थांबा. अशा प्रकारे बघा बळी महाराजांना काळजी त्यांची. आणि ज्या वेळेला तिसरं पाऊल भगवंत ठेवणार, तेव्हा हे सर्व ब्रह्मदेव वगैरे बघत होते. ब्रह्मदेव त्या ठिकाणी उपस्थित झाले. ब्रह्मदेव म्हणाले, प्रार्थना केली भगवंतांना, हे भगवान, तुम्ही ज्या वेळेला एखादा भक्त तुम्हाला थोडस जल तुलसी पत्र ज्या वेळेला तुम्हाला अर्पण करतो, त्यावेळे तो बंधनातून मुक्त होतो. परंतु बळी महाराज या ठिकाणी बंधनात आहेत, बंधन मुक्त नाही आहे, बंधनामध्ये आहे. तुम्ही बंधन त्यात टाकू शकत काय? मग या विश्वात काय होणार आहे? जो धर्मात्मा आहे त्यालाच तुम्ही बंधनात टाकताय, तर ही विश्व चालणार कस काय? आणि त्यांना सगळी तुम्हाला अर्पण करून टाकलेलं आहे. असा हा धर्मात्मा व्यक्ती हा बंधनात कसं राहू शकेल? हे विश्व चालेल कस? तेव्हा भगवंत पण खूप सुंदर म्हणतात, भगवंत म्हणतात, ब्रह्माजीना भगवंत म्हणतात. बघा ब्रह्माजी, मला जो सर्वस्व अर्पण करतो, मी सुद्धा त्याला माझं सर्वस्व अर्पण करून टाकतो, मी त्याचा होऊन जातो. आणि हा बळी प्रल्हादांचा पौत्र नातू याची मी परीक्षा घेत होतो आणि याने मला जिंकून टाकलेलं आहे, याने मला जिंकून टाकलेलं आहे. आणि मग म्हणतात, हे बेटा, बळीला म्हणतात, उठ, आता तू काय कर, तुझे तर पितामह आहे ना प्रल्हाद, त्यांच्याबरोबर सुतलात जा. अरे हे जे सुतल आहे ना, स्वर्ग त्याच्यात काहीच नाही आहे, स्वर्ग काहीच नाही, तिथे सुतलात जा आणि तिथं राज्य कर. आणि मी त्या ठिकाणी, माय गॉड, हे भगवान, तुम्ही इतके कृपाळू दयाळू, ओ भगवंत, भगवान स्वतः म्हणाले, मी तुझ्या असुराच्या द्वाराची मी तुझा रक्षक म्हणून राहील. आणि आजही भगवंत त्या ठिकाणी हाय, हे भगवान, हे गोविंदजी, हे गौर निताय, भगवंत त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून राहिलेले आहेत. आणि जर का कोणी दैत्य दानव तुमचं जर आज्ञेचं कोणीतरी नाही पालन केलं ना, तर मी त्या ठिकाणी माझ्या सुदर्शन चक्राने त्याला ठार मारणार आहे. तू या ठिकाणी राज्य कर आनंदाने. आणि तुला तर इंद्र व्हायचं होतं ना, तर पुढच्या मन्वंतरामध्ये तुला इंद्र बनवे. अरे काय भगवंत आहेत, कर तुला मी पुढच्या मन्वंतरामध्ये इंद्र बनवे. वा काय सौभाग्य, माझं खरोखर सौभाग्य आहे की मला हे भागवतम वाचायला मिळलं. किती सौभाग्य आहे, हे सौभाग्य सगळ्यांना दिलेलं आहे प्रभादांनी, ते सौभाग्य घ्या आणि आपलं जीवन सार्थक करा. जीवन सार्थक करण्यासाठी या सगळ्या प्रभुवादांनी इतक्या राजांचं वर्णन केलंय, इतक्या शुद्ध भक्तांचं वर्णन केलेलं आहे, महाभारतात वर्णन केलंय, ब्रह्मपुराणात वर्णन केलंय, भक्तचरितामृत हे वर्णन केलेलं आहे, हरिश्चंद्र राजाचं अहो काय वर्णन आहे, एक एक राजाचं भागवतम मध्ये. परीक्षित महाराजांचं वर्णन आहे. सुरुवातीला परीक्षित महाराजांनी की ज्या व्यक्तीनं फक्त एक पाण्याचा ग्लास त्यांना मिळेला नव्हता, तेव्हा मेलेला साप त्या व्यक्तीच्या ऋषींच्या गळ्यात टाकला. आणि साप मिळाल्यानंतर सुद्धा गप्प बसले, स्वीकार केला, आहे का नाही, स्वीकार केला त्यांनी. उलट शाप देऊ शकले असते पण नाही दिला, स्वीकार केला पहिल्यांदाच. पण पहिल्यांदाच जर एक काळाकुट्ट व्यक्ती एका गायीच हत्या करत होता, त्याला तिथल्या तिथं थांबवला, त्याला तिथल्या तिथं थांबवलं परीक्षित महाराज. युधिष्ठिर महाराज, भीष्म पितामह, युधिष्ठिर महाराज ज्या वेळेला हिमालयात चालले होते सगळे पाचही भाऊ आणि द्रौपदी सगळे चालता चालता पडलेत, त्यावेळे इंद्ररथ घेऊन आला आहे ना, आणि म्हणला युधिष्ठिर महाराज रथावर बसा, स्वर्गात चला माझ्यावर. काय म्हणले असते, काय म्हणले, युधिष्ठिर महाराज म्हणाले, हा माझ्याबरोबर कुत्रा आहे, यालाही घेऊन चला तर मी येईल. इंद्र म्हणाला, महाराज तुम्ही चला, त्याचा कशाला हे काय करताय, तुम्ही चला. युधिष्ठिर महाराज म्हणाले, हे क्षत्रियांचं कार्य नाही आहे, जर तो माझा भक्त जर संकटात असेल किंवा तुम्ही जर त्याला घेवत नसाल तर मला स्वर्ग पण काही नको आहे, मला इथंच आहे, काय स्वर्गात जाणार मी, याला घेत असाल तर. तेव्हा पुत्र अदृश्य झाले, भगवान धर्म त्या ठिकाणी उपस्थित झाले. बघा काय काय परीक्षा घेतली जाते. ज्या वेळेला वनात होते त्यामुळे दुर्योधन त्यांना लाजवण्यासाठी आपलं सैन्य वगैरे घेऊन आला होता आणि चित्रसेननं त्याचा पराभव केला आणि त्याचे काही भक्त त्यांना कैदेत टाकलं, माताजींना सुद्धा आणि इंद्र दुर्योधनाला सुद्धा. तेव्हा त्याचे काही सैन्य युधिष्ठिर महाराजांकडे गेलं. काय गॉड, युधिष्ठिर महाराज काय, किती भक्त दयाळू असतात बघा. जो शत्रू प्रत्येक वेळेला मारायला प्रयत्न केलेला आहे त्यांना त्यालाच वाचवण्यासाठी आपल्या भावांना पाठवतात. काय आहे हे, काय सांगते हे उदाहरण, कि जो व्यक्ती त्यांना दररोज मारण्यासाठी धावतोय, त्यांचा विचार करतोय, कोणाला पाठवतो, कोणाला काय करायचं, हे मारण्यासाठी त्यांना, त्यांना खलास करण्यासाठी काय काय उपाय करतो, परंतु त्याच व्यक्तीसाठी वाचवण्यासाठी तो व्यक्ती आपल्या भावांना पाठवतोय. त्याच्यापासून काय शिकणार आहे मी, एकमेकांचे दोष बघणार का, एकमेकांना खाली लादणार. अरे सोडा या गोष्टी, जे काय व्हायचं त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला त्याचा कर्म, कर्मापासून सुटका नाही आहे, त्याचं त्याला फळ भेटणारच आहे. म्हणून या जीवनात, या जीवनात विचार करा की या जीवन खरोखर खूप दुःख आहे, मला या जीवनात बाहेर जायचंय. जोपर्यंत आपण हा विचार करणार नाही की या जीवनात खरोखर दुःख आहे, मला भगवान या जीवनात जायचंय, त्यावेळेला कोणी तुमच्याकडे बघणार नाही, हा विचार आला पाहिजे मनात. या माणसा विचार मनात याच येतो, अरे काय इथं सगळं काही मिळतंय, कशाला कुठं काय दुःख आहे, सगळं सुख आहे ना. पण दोन दुःखामधलं अंतर जे आहे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे, ते सुख मानतो आपण आणि इथंच गोंधळ येतो सगळा. पण युधिष्ठिर महाराज शेवटी बघा, दुर्दय धनुर्धनाला वाचवलंय त्यांनी. भीम तर काय म्हणत होता, बरं झालं, बरं झालं मला करायचं होते ते आणि करून टाकलं, है ना. आम्ही तोच विचार करतो, आम्ही भीम, अरे भीमासारखं तरी घ्यावा ना. भीमाने काय केलं, द्रौपदीला वाचवलंय, सगळं काही वाचवलंय त्याने. त्यांचा भाऊ होतो तो पांडवांचा, पण त्या युधिष्ठिर महाराजांनी त्यांना सांगितलं, आम्ही एकमेकांना सांगितलं पाहिजे ना की हा तिथं इथं चुकतोयस ना, सुधारून घे, सुधार जरा, त्याचे दोष काढू नको, त्याला काही बोलू नको. एकमेकांनी कधी लक्षात येतं, कधी येत नाही. तर हे युधिष्ठिर महाराजांचं उदाहरण आहे. हरिश्चंद्र राजाबद्दल मी तुम्हाला सांगणार होतो. हरिश्चंद्र राजा कोणाचे पुत्र, कि विश्वामित्राच्या कृपेनं स्वर्गात जायला निघाले होते, स्वर्गातून परत देवतांनी खाली ढकल, मध्येच अजून पण आहेत म्हणतात शास्त्र सांगते, मी नाही सांगत, मला तर काय, मी तर एक बुद्धू माणूस आहे, जे वाचतो ते तुम्हाला सांगतो. त्रिशंकू है ना, बरोबर. तर त्यांचे पुत्र आहे हरिश्चंद्र राजा, है ना. काय दानशूर, काय धर्मात्मा. अरे त्यांची महिमा ज्यावेळेला नारद मुनींच्या मुखातून या इंद्राने ऐकली तेव्हा ईर्ष्या आली देवताला सुद्धा, ईर्ष्या. आणि मग त्यांनी विश्वामित्र मुनींना घेऊन हरिश्चंद्र राजाचे स्वप्नामध्ये काय केलं, स्वप्नामध्ये सगळं राज्य घेतलं, स्वप्नात राज्य घेतलं, काय काय. आणि दुसऱ्या दिवशी अयोध्येला येऊन मागून पण घेतलं. आणि हे सत्य हरिश्चंद्र राजाने सत्य समजले, याला म्हणतात सत्यवान. स्वप्नामध्ये कोण म्हणत, कोण ऐकतं आजकाल, तर करुगात कोणीच ऐकणार नाही, हे शक्य आहे का. कलिगात कोणी नाही ऐकणार. परंतु हरिश्चंद्र राजानं स्वप्नामध्ये दान दिलेलं दुसऱ्या दिवशी अविद्येत येऊन ते विश्वामित्रानं मागून पण घेतलं. आणि हे झाल्यानंतर हरिश्चंद्र राजा सर्व दान झाल्यामुळे जायला लागलेत. कुठं? की शंकर भगवंतांनी आपल्या त्रिशूळावरती काशीराज, काशी काय काय प्रभूजी, काशी काशीश्वर हे आपल्या त्रिशूळावरती धारण केलेलं आहे, तर त्या ठिकाणी गेले. कोण? हरिश्चंद्र राजा आपल्या मुलासकट, मुली पत्नीसकट. अरे तिथं परत विश्वामित्र हजर. अरे एवढं सगळं तू दान दिलं आणि अजून लक्ष्मी मला दक्षिणा पाहिजे ना, दक्षिणा. ओ माय गॉड, काही तर शिल्लक नव्हतं. काय परीक्षा, भगवंत परीक्षा घेतात ना. दक्षिणा म्हणून काहीतरी लक्ष्मी पाहिजे. राजा म्हणाल माझ्याकडे तर काहीच नाही, नाही मला दक्षिणा पाहिजे. एक महिन्याची मुदत दिली राजानं, एक महिन्याची. अरे सगळं काही नाही आहे, एक महिना संपायला आला, शेवटचा अर्धा दिवस शिल्लक राहिला होता. त्यावेळेला विश्वामित्र बरं हजर, तू दे वचन दिलेलं आहे बघ, अजून पाळलेलं नाही आहे बघ, तुला नरकात जावं लागेल. पत्नी सुद्धा होती त्या ठिकाणी. पत्नी विचार करते, बघा पत्नीनं पण सहकार्य केलं. पत्नी म्हणाली, हे बघा आता काही दुसरा पर्याय काहीच नाही आहे, मला विकून टाका. काय हे किती सहकार्याची भावना आहे, पती पत्नी मध्ये किती संबंध आहे चांगला, कि आपल्या पतीचा धर्मात्मा आपले पती आहे, धर्माप्रमाणे चालणारे आहेत, तर त्यांना आपण किती सहकार्य केलं पाहिजे. पत्नी म्हणाली मला विकून टाका. अशी असावी पत्नी आणि असावा असावा पती, धर्माप्रमाणे वागणार. मग राजा सगळ्यांना आवाहन करू लागले, बघा पत्नी विकताना हृदय कसं फाटलं असेल बघा. परंतु धर्म समोर पत्नी आणि एका बाजूला धर्म. आवाहन केलं, एक ब्राह्मण आला. जीव तर कसा विसवत होता, परंतु ब्राह्मण म्हणाला, मी माझ्या पती पत्नीच्या पत्नीची सेवा करण्यासाठी मला एक दासी हवी आहे, म्हणून मी तुझ्या पत्नीला विकत घेतो. काय वाटलं असेल राजाला, काय परिस्थिती असेल. पत्नीला विकलं, पत्नीला घेऊन जात असताना मुलगा रडायला लागला, अर्थात रडणारच. तेव्हा पत्नी म्हणाली ब्राह्मणाला, की याला सुद्धा घ्या. थोडी लक्ष्मी दिली, मुलाला सुद्धा घेतलं. तरी सुद्धा लक्ष्मी पूर्ण झाली नाही दान देणे एवढी. विश्वामित्र त्याच्यावर प्रसन्न झाले नाही, अजून पाहिजे. मग दुसरा काय पर्याय होता, स्वतःला विकायचं. स्वतः राजा म्हणाले, मला कोणीतरी घ्या. व त्या ठिकाणी एक चांडाळ आले. चांडाळाचं कार्य काय होतं, स्मशानभूमीत जायचं. मृत व्यक्ती ज्यावेळेला तिथं आणतात त्यावेळून कर वसूल करायचं. हे कार्य राजा करायला तयार नव्हते, कारण धर्माप्रमाणे पण चालत नव्हतं की हे कार्य करणं अतिशय खालच्या दर्जाचं आहे. तरी सुद्धा कार्य करण्यासाठी, राजा धर्माप्रमाणे चालण्यासाठी दक्षिणा देण्यासाठी स्वतःला विकलं. आणि स्मशानभूमीत ते कार्य करायला लागले. चांडाळ सांगेल त्याप्रमाणे कर वसूल केल्याशिवाय इथंही कुठलंही एक मृत व्यक्तीला जाळलं जाणार नाही. तेव्हा एक दिवस काय झालं, त्याची पत्नी दासी म्हणून ब्राह्मणाकडे कार्य करत होती, मुलगा पण थोडंफार कार्य करत होता. ज्यावेळेला ब्राह्मणाला देवपूजेसाठी फुलं वगैरे लागत होते त्यावेळेला मुलगा गेला बागेत. अंधाराची वेळ होती. त्यावेळेला मुलाला सर्पदंश झाला आणि मुलगा त्या ठिकाणी गतप्राण झाला. बघा काय परिस्थिती येते आहे. एवढी परिस्थिती जर का आमच्यावर आणली ना, ते म्हणतील भगवंत भगवंत गेले सगळ्या. एखादी नोकरी गेली तर म्हणतो भगवंताने एवढं काय माझ्यावर वाईट केलं होतं की माझी नोकरी घालो नाही असा विचार करतो आपण. अरे या ठिकाणी सगळं गेलेलं आहे धर्मासाठी. पत्नी विकली, मुलगा विकला, स्वतःलाही विकलं तरी सुद्धा अजून धर्म आहे. चांडाळ जे सांगेल त्याप्रमाणे कार्य करायचं. एक दिवस पत्नी मग मुलाचा मुलानं शरीर सोडलं त्यामुळे पत्नी घेऊन गेली एकटीच. बिचारी की जी राणी रोज हजारो शेकड्याने दास्या त्यांचं कार्य करत होत्या, ती दासीपेक्षा जास्त खालचं कार्य ती करत होते. विचार करून सुद्धा आम्हाला खूप वेदना होतात. तर ती आपल्या मुलाला आपल्या काखेत कमरेत ती घेऊन गेली स्मशानभूमीमध्ये. त्या ठिकाणी राजा होते. त्यावेळेला राणी मुलाला त्या ठिकाणी दिलं राजाला. त्यावेळेला राजा म्हणाले या ठिकाणी कर पाहिजे आहे. राणीच ज्यावेळेला क्रुदन रो रडायचं त्यावेळेला राजानं ऐकलं, ओ गॉड, हे भगवान अशी परिस्थिती कोणावर तरी आणू नका प्रभुपादजी. हे भगवान तुम्ही प्रार्थना करा प्रभुपाद, आमच्यासारखा जीव काही नाही करू शकत. या लोकांसाठी प्रार्थना करा की त्यांच्या कोणावरती अशी वाईट परिस्थिती नका आणू. तर राणीचं रडणं राजानं ऐकलं, आवाज ऐकला. आपल्या पत्नीला कोण नाही ओळखू शकणार, तो मूर्ख व्यक्ती असेल तोच नाही ओळखणार. पत्नीचं रडणं ऐकलं, तरी धर्म आडवा येत होता. पत्नीला सांगितलं काहीतरी देण्याशिवाय इथं मला मृतदेह जाळता येणार नाही. अरे ज्या व्यक्तीनं स्वतःला विकलं, पत्नीला विकलं, मुलाला विकलं, तो धर्म सोडणार आहे का? म्हणून पत्नीला सुद्धा सांगितलं मला या धर्मासाठी तू काहीतरी सहकार्य कर. आणि पत्नीनं सुद्धा सहकार्य केलं आणि पत्नी म्हणाली माझ्याकडे तर काहीच नाही आहे, पण मी आता ही साडी घाणेरडी साडी नेसलेली आहे, तेही स्वच्छ नाही आहे. घाणेरडी साडी माझ्या अंगावरती आहे, त्यातली अर्धी साडी मी तुम्हाला देते, एक कर म्हणून देते, ती स्वीकार करा. अहो राजाने सुद्धा ती साडी स्वीकार केली आणि त्या ठिकाणी मृतदेह जाळला. हो धर्माप्रमाणे वागलेत दोघं पण. आणि शेवटी बघा अजून काय, अशा प्रकारे ज्यावेळेला मुलाला जाळायच्या आधीच चितेवर ठेवायच्या आधी साडी पाडणार. बघा मातांनो,
बघा राणीनं आपल्या पतीला कसं सहकार्य केलं प्रभूजींनो. ऐका हा धर्म, आमचा धर्म आम्हाला काय सांगतो, आमच्या गुरूंनी सांगितलेलं ऐका. ज्यावेळेला माता साडी फाडायला लागली तेव्हा धर्म त्या ठिकाणी स्वयं विष्णूजी प्रकट झाले, है ना. आणि राजाला म्हणाले तुझी परीक्षा घेतलेली आहे, तुम्ही आता इंद्राबरोबर स्वर्गात जा. एखाद्याला वाटलं असत वा छान झालं भगवंत आले तर बरं झालं, स्वर्गात जायला मिळेल आता नाही का, मुलाला जिवंत केलं आणि म्हणले तुम्ही आता इंद्राबरोबर स्वर्गात जा. राजा म्हणाला काय म्हणाला, बघा ही माझी प्रजा आहे, या प्रजेला सुद्धा घेऊन चला. बघा शुद्ध भक्त दुसऱ्यासाठी खूप स्वतः कष्ट करायला तयार आहे, मरायला सुद्धा तयार आहे, पण इतरांचं दुःख त्याला भगवत नाही. भक्ताने सुद्धा पर दुःखी असावं, दुःख असावं पर सुखी असावं. सुखी तर ते कायमच असतात दुसऱ्या दुःख बघून, पण हे सांगितलंय शास्त्रामध्ये त्याप्रमाणे आपण असलं पाहिजे. राजा म्हटले मी नाही जात स्वर्गात, माझी प्रजा घेऊन चला. इंद्र म्हणाला प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार सगळं काही मिळत असतं, यांचं सगळ्यांचं कर्म काही सारखं नाहीये, म्हणून त्या आता काही विषयकणं नाही, पाप कर्म केलेलं आहे लोकांनी. राजा काय म्हणलं, त्यांचं पाप मला द्या, त्यांचं पाप मला द्या, हा मी जातो नरकात, त्यांना मात्र घेऊन जा. कलियुगात तसं भेटेल कोणीतरी, फक्त प्रभुपादच भेटलेले आहेत, सगळे आचार्य भेटलेले आहेत. सगळ्या आचार्यांचं ज्यावेळेला वर्णन वाचतो खरोखर हे भगवंतच आपल्या इथं प्रकट झालेले आहेत, आहेतच ते कलियुगामध्ये. पण असं काय आहे की लोक ऐकू शकत नाही, कारण कर्म तसं आहे ना, त्यांनी भगवंत इथं पाठवलेले आहेत आपल्यासाठी. बऱ्याचशा लोकांच्या लवकर डोक्यात येतं, बऱ्याचशा लोकांच्या उशिरा खूप लक्ष देतं, परंतु सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कमी जास्त असू शकतं, पण हे सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायला आम्ही कमी पडतोय का, नाही. आपण सांगितलेलं ऐकायची इच्छा नाही आहे सत्या लोकांची, कधी प्रवृत्त होणार असो. तर बघा नरकात जाण्यासाठी राजा तयार झाले. असं ज्या वेळेला भगवंतांनी ऐकलं त्यावेळेला ते सगळ्यात सगळे घेऊन गेले स्वर्गामध्ये सगळ्यांना. एक व्यक्ती बघा राजा जर चांगला असला, पण ते कलियुगात नाही होत. आमचा राजा सुद्धा एकटा माणूस नाही करू शकत इथं. प्रभुपादांनी एवढं केलं, स्वयं चैतन्य महाप्रभू आले होते, परंतु कार्य ठेवले त्यांच्यासाठी, म्हणले आपल्यासाठी सुद्धा कार्य ठेवलेले. प्रत्येक व्यक्तीसाठी आहे हे कार्य की आपला अजून आपण काहीतरी चांगलं करावं म्हणून, आपल्याकडून काहीतरी चांगलं व्हा म्हणून. प्रत्येक वेळी तर आपण कर्म वाईटच करतोय, परंतु काहीतरी चांगलं घडावं म्हणून प्रभुपादांची हीच कृपा आहे की काहीतरी करा, आपण ऐका आणि करा. प्रचार करणं म्हणजे काही व्यासपीठावर बसून प्रवचन देणं नाहीये, ते तर करतात, त्यांचे शिष्य करतायत, त्यांचे शिष्य करतायत. आपलं भक्त चांगलं कार्य करणं म्हणजे काय, वाचा ना, हे सुद्धा नाही जमत आणि म्हणतो आमचं कर्म खराब आहे. का कर्म आम्ही ढकलताय, हे कर्म तुमचं कर्म दुरुस्त करण्यासाठी इथं आलेत बसलेत, सांगतायत ते. काही लोक म्हणतात भगवंत बोलवतील त्यावेळेला,
का भगवंतावरती ढकलतायत? का त्यांना दोष देतायत? कर्म खराब आहे, कर्म खराब आहे, कर्म काय खराब आहे? ते आले कशासाठी इथं? तुमचं कर्म दुरुस्त करण्यासाठी झालेलं आहे. ऐका ना त्यांनी सांगितलेलं नाही ना. वरिष्ठांचं जो ऐकेल त्याचाच फायदा आहे. वरिष्ठांनी कधीही वाईट सांगत नाहीत कोणाला. त्यांचं काम वाईट करण्याचं नसतं. आचार्य जे आले ते सगळं चांगल्या कल्याणासाठी आलेले आहेत. हे कधी असे अनेक अनेक बळी महाराजांचे किंवा परीक्षित महाराजांसारखे होऊन गेलेले आहेत. वेळ संपलेली आहे. किती उदाहरणं आहेत, किती उदाहरण आहेत. हो, सगळे राजांचं उदाहरण याच्यात भागवतामध्ये आहे. फक्त जो वेण राजा निघाला त्याच्यापासून पण आपल्याला शिकू शकतो आपण की असं कार्य आपण करायचं नाही आहे का नाही प्रभूजी. म्हणून दोन्ही उदाहरणं दिलीत प्रभुवादांनी. ते आपल्यासाठी आहे. अर्जुनाला सांगितली भगवद्गीता आपल्यासाठी नाही आहे, असं नाही आहे. तर असो, मी परत एकदा आपले धन्यवाद मानतो. आणि कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर ते नंतर विचारू शकतात, कारण वेळ पण झालेली आहे. पण माझ्या मुखातून जे काय शब्द निघाले असतील, तुम्हाला कोणाला काही वाईट वाटलं असेल किंवा अयोग्य वाटलं असेल, ते सगळे माझे शब्द होते. माझ्या कर्मानुसार मला मी ते मिळवलं असेल तर क्षमा मागतो तुमची. आणि अशीच कृपा करा, या ठिकाणी मंदिरात येत जा, सगळ्यांना प्रोत्साहन देत जा. धन्यवाद. हरे कृष्ण.